तांबट अर्थात कॉपर स्मिथ बार्बेट। तांबट हा साधारणपणे चिमणीच्या आकाराचा शेवाळी हिरव्या रंगाचा पक्षी आहे। पिसिफॉर्मिस गणाच्या मेगॅलेमेडी कुलातील हा पक्षी असून याचे शास्त्रीय नाव मेगॅलेमा हिमासेफॅला आहे। दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील हा निवासी आहे। श्रीलंका, मलेशिया व फिलिपिन्स ह्या देशांमध्येही तो दिसून येतो। भारतात हा पक्षी सर्वत्र आढळतो। दक्षिण भारतात पळणी टेकड्यांच्या परिसरात तो सुमारे 1100 मीटर खाली, तर हिमालयाच्या परिसरात तो समुद्र सपाटीपासून सुमारे 1000 मीटर उंचीपर्यंत दिसून येतो। गर्द झाडी, विरळ वृक्षांचे प्रदेश, शेते व बागा अशा ठिकाणी त्याचा वावर असतो। वाळवंटात किंवा वर्षावनात मात्र तो दिसून येत नाही। तांबट पक्ष्याची लांबी सुमारे 15 सेंटीमीटर असून शरीर किंचित बसके व गुबगुबीत असते। पाठीच्या पंखांचा रंग शेवाळी हिरवा असतो। पोटाच्या बाजूला पिवळसर सफेद रंगावर राखाडी किंवा गडद तपकिरी रंगाचे फराटे असतात। डोळे काळे असून डोळ्यांभोवती पिवळी वर्तुळे असतात। डोक्याच्या पुढच्या भागावर आणि गळ्याला भडक तांबडी पिसे असतात, त्यामुळे तो डोक्याला आणि गळ्याला गंध लावल्यासारखा दिसतो। डोळ्याच्या वर आणि खाली भुवयांप्रमाणे पिवळे पट्टे असतात। खालचे पिवळे पट्टे अधिक रुंद असतात। डोळे व भुवया यांच्यामधून जाणारी एक अरुंद काळी पट्टी चोचीपासून मागच्या काळ्या रंगापर्यंत गेलेली असते। चोच जाड व काळी असते। चोचीच्या बुडाशी धाग्यांसारखी काळी पिसे असतात। ही पिसे दाढीसारखी दिसतात, म्हणून त्याला फ्रेंच भाषेत बार्बेट म्हणजे दाढीवाला असेही म्हणतात। पाय लालसर असून नखर काळे असतात। शेपूट तोकडी असते। नर्व मादी सारखेच दिसतात। पिलांमध्ये मात्र शरीरावरील रंग फिकट असतात। श्रीलंकेत आढळणाऱ्या तांबट पक्ष्याच्या छातीकडचा भाग जास्त लाल असतो। चेहऱ्यावर काळे डाग असतात, तर पोटाकडच्या भागावर गडद फराटे असतात। तांबट पक्षी वृक्षवासी असून जमिनीवर क्वचितच उतरतो। सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात हा झाडाच्या शेंड्यावर बसलेला दिसून येतो। त्याच्या हिरव्या रंगामुळे तो सहसा दिसून येत नाही। फेब्रुवारी ते एप्रिल हा त्याचा विणीचा हंगाम असून या काळात त्याच्या ओरडण्याच्या विशिष्ट आवाजामुळे त्याची उपस्थिती जाणवते। दर 2 सेकंदात 2 किंवा 3 नियमितपणे तो टँक टँक असा तांब्याचा पत्रा ठोकल्यासारखा आवाज काढत राहतो। हा आवाज भांडी ठोकणारे तांबट या कारागिराने काढलेल्या आवाजासारखा असतो, म्हणून त्याला तांबट म्हणतात। प्रत्येक ठोक्याला तो आपले डोके किंचित उंचावून खाली घेत असतो। त्यावेळी त्याचा किरमिजी गळा देखील फुगत असतो आणि सेफ्टीला हलकासा झटका बसतो। ओरडताना तो सतत मान वळवीत असल्यामुळे दरवेळी आवाज वेगवेगळ्या दिशांनी येत असल्याचा भास होतो। त्याचे ओरडणे बराच वेळ चालू राहते। आवाजाच्या दिशेने शोधल्यास त्याच्या विशिष्ट हालचालींमुळे तो दिसून येतो। हिवाळ्यात मात्र त्याचा आवाज ऐकू येत नाही। तांबट पक्षी एकेकटे किंवा जोडीने हिंडतात। वड पिंपळासारख्या झाडांवर त्यांची विस्कळीत टोळकी काही वेळा दिसून येतात। वड, पिंपळ व उंबर यांसारख्या झाडांची फळे हे त्यांचे मुख्य अन्न असून काही वेळा ते कीटक किंवा फुलांच्या पाकळ्याही खातात। वृक्षाच्या वटलेल्या फांदीवर बहुधा खालच्या बाजूला लाकूड पोकरून त्या पोकळीत ते आपले घरटे करतात। घरट्याचे तोंड सुबक वर्तुळाकार असून घरटे आतून सुमारे 30 सेंटीमीटर लांब असते। एकावेळी मादी 34 अंडी घालते। नर व मादी दोघेही अंडी उबवतात। पिलांना पिकलेली फळे भरवली जातात। ही नोंद शिवाप्पा किट्टळ यांनी लिहिली आहे।